नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत असून जगाचं भविष्य घडवण्यासाठी तो पुढाकार घेत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं एका खासगी माध्यम समूहाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारत आशेचा किरण म्हणून उदयाला आला, असं मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने देशभरातल्या 6,26,000 गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. नागरिक क्षेत्रातल्या जमिनींचं सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षण करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला ते संबोधित करत होते. देशाची वस्त्रोद्योग उलाढाल 2030 पर्यंत 350 अब्ज डॉलर्सची होईल, असा विश्वास केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा यांनी व्यक्त केला आहे. भारत टेक्स 2025 संदर्भात आज नवी दिल्लीत आयोजित एका संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. भारत टेक्स 2025 हे वस्त्रोद्योगाशी संबंधित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि व्यापार मेळावा येत्या फेब्रुवारीत दिल्लीत भरवण्यात येणार आहे. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात बच्चू कडू यांना अचलपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मेक्सिको इथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या दीपिका कुमारी हिला आज महिलांच्या रिकव्ह प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावण्याची दीपिकाची ही 5वी वेळ आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.